सद्भक्त डॉक्टर दीपक टोपोळे यांच्या प्रार्थनेने आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. नसे स्वप्न निद्रा निजागृति नाही असे सहजतेने वसे सर्व देही असुनी विदेही अमरत्व ल्याला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला नाही चिकरितो जगदृष्ट भास दावी चिठाई स्वरूप विलास देवूनी प्रेमा शमवी जीवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला माधव सांगे रहा आनंदात स्वये निश्चये होसी देहातीत सदा तो विदेही स्वरूपी विराला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला माधव 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 नाम स्मराचारी वाणी करी मोक्ष धाम रक्षील दाऊनी अंती मुळाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला कसे फेडू ऋण भव हा आटला राहे दुरी परी हृदयस्थ बसला विश्वासी व्यापुनी दासासी उरला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला माधव 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 गर्गा म्हणताची सरला नसे जन्म तुझा मम रोम रोमी माधव भरला मम रोम रोमी माधव भरला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा सद्गुरु माधवाला.
परमपूजनीय स्वामीजी आणि सरलाताईंच्या जन्मशताब्दीमधील भावसुमनांचं हे अखेरचं पुष्प. समर्थ रामदास स्वामींनी कथन केलेल्या नवविधा भक्तीमधील विष्णू स्मरण आणि कीर्तन या भक्तीच्या अंगाने आपण स्वामीजींना यावर्षी अडवायचा प्रयत्न केला. माधव सांगे रहा आनंदात, स्वये निश्चये होसी देहातीत, सदा तो विदेही स्वरूपी विराला, प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला. श्रुतींनी जशी तत्वम असी सोहम अस्मी अशी महावाक्य सांगितली, तसं स्वामीजींनी आनंदात रहा या महावाक्याचा उपदेश केला. साधना कशी करायची, स्वधर्म कर्म आपल्याला प्रगतीपथावर कशी घेऊन जातात, आहार विहारातलं सातत्य कसं टिकवायचं, या गोष्टी तर त्यांनी स्वतःच्या आचरणावरूनच दाखवल्या. पण आनंदात रहा हे मात्र त्यांनी अगदी प्रत्येकाला सांगितलं, एकदा नाही अनेकदा. ते स्वतः अखंड आनंदात असायचे. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि त्यांचा उत्साह सतत आपल्याला आनंदाची आठवण करून द्यायचा. स्वामीजी म्हणायचे, मी इथं पाहतो काही जणांचा मूड ऑफ झालेला असतो. ते काय इलेक्ट्रिकचं बटन आहे का ऑन आणि ऑफ करायला? स्वामीजींनाही प्रपंच होता, त्याची सुखदुःख होती, पण त्याची मर्यादा देहमना बुद्धीपर्यंतच आहे आणि मी त्यापासून अत्यंत अलिप्त आहे हा त्यांचा बोध अनुभव होता. संगी निसंगता ब्रह्मानंद स्थिती अनाखेय ख्याती काय सांगू या अभंगाप्रमाणे त्यांचं जीवन होतं. आपल्या साधक विश्वासाठी त्यांनी आनंद वनभुवनाचं स्वप्न साकार केलं. समर्थ रामदास स्वामींची इच्छा जणू त्यांनी प्रत्यक्षात आणली. अशा महापुरुषाचा संश्रय आपल्याला झाला. त्यांच्या सान्निध्यात राहणं हे स्वर्गसुखच होतं. आनंदाच्या रूपाने ते आपल्यात वास करत होते. ते आनंदाचे अनुकार कि सुखाचे कोंभ, सुखाचे अंकुर. माणसामध्ये काही गुण हे उपजतच असतात, पण काही गुण कमवावे लागतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणाचे नसले उपाय, काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणांचे. यासाठी स्वामीजींनी अखंड अभ्यास केला. छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले, कष्ट घेतले. दुकानात पावत्या फाडून त्यांचं अक्षराचं वळण गेलं तर रोज ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या लिहिण्याचा त्यांनी परिपाठ केला आणि स्वतःचं अक्षर पुन्हा सुबक केलं. अमानित्वम अदंबित्वम यासारख्या अनेक मोठ्या गुणांना त्यांनी आपलंसं केलं. आनंद हा तर जणू त्यांचा स्थायी भावच होता. त्याची एक आठवण मी सांगते हा. एकदा मी आणि आई स्वामीजींकडे मोदक घेऊन गेलो होतो. दुपारची वेळ होती. स्वामीजी दिवाणखान्यात बसले होते. आम्ही गेल्यावर प्रसन्नपणे हसून त्यांनी आमचे स्वागत केले, आमची चौकशी केली आणि आम्ही त्यांना मोदकाचा डबा देत म्हणलं, स्वामीजी मोदक आणलेत आपल्यासाठी. त्यांनी मोठ्या प्रेमाने तो डबा स्वीकारला आणि म्हणाले, खाईन हं मी नंतर. स्वामीजींना नमस्कार करून समोर ध्यान मंदिरात आम्ही जाऊन बसलो आणि थोड्या वेळाने समजलं की स्वामीजींच्या जावयांना आजच देवाज्ञा झाली होती. आमचा विश्वासच बसेना की आत्ताच आपण ज्यांच्याशी बोललो त्यांच्यावर हा एवढा मोठा प्रसंग उडवला असताना किती सहज त्यांनी आमचे भाव जपले होते. सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभव जया जयव हा गीतेचा स्थितप्रज्ञ आम्ही प्रत्यक्ष पाहिला होता. स्वामीजींनी खरोखरच गीता ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीचा अनुभव घेतला होता. ते ज्ञानेश्वरी जणू जगतच होते. भक्ताची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, कर्मयोगाची लक्षणं त्यांनी स्वतःमध्ये जणू मुरवली होती. आपलं भाग्य असं की या थोर महात्म्यांनी आपल्याला जवळ केलं. त्यांचं मिश्किलपणे बघणं, हळूवार पावलं टाकणं, दुसऱ्याला सलगी देणं, स्वतःमध्ये सर्वांमध्ये फक्त गुणच बघणं, सहज बोलताना सावध करणं, विनोद करून सर्वांना हसवणं किती मधुर होतं सारच. मधुराधिपते अखिलम मधुरम या सगळ्या गोष्टींना पुरून उरणारं स्वामीजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांवर अहेतुक प्रेम करणं. श्रीमंत गरीब स्त्री पुरुष लहान मोठा याचे कुठलेही पडदे मध्ये न आणता त्यांनी सर्वांवर फक्त प्रेमच केलं. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. प्रथम आपण ज्या प्रेममूर्ती बघतो ते म्हणजे आपले जन्मदाते आई वडील. अनेक खस्ता खाऊन ते आपल्या मुलांना मोठं करताना त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करतात. तदनंतरच्या आयुष्यात शिक्षक, मित्रमैत्रिणी, नवरा बायको, मुलं अशा अनेक नात्यांचं प्रेम आपल्याला मिळतं, पण सद्गुरूंचं प्रेम हे काही औरच असतं. इतकं निरपेक्ष प्रेम करणारी एक सगुणी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली. स्वामीजींनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या प्रेमाची जात कोणीच वेगळी होती. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी ये पायी. यातलं काही अंशी जरी आपल्याला जमलं ना तरी आपण धन्य होऊन जाऊ असं वाटतं. अशा प्रेमानेच त्यांनी ज्ञानेश्वरी प्रवचनाला येणारे साधक जोडले. प्रत्येकाशी सहजच त्यांचं नातं जोडलं गेलं. त्याकाळी परमार्थ हा वय झाल्यावर करण्याची गोष्ट आहे असं जनमानसाचं मत होतं, पण स्वामीजी मात्र याला अपवाद ठरले. साधारण 76-77 सालापासून अनेक युवा साधकांचा ओघ स्वामीजींकडे चालू झाला. सुशिक्षित अशा युवा साधकांची एक फळीच स्वामीचरणी रुजू झाली. स्वामीजी म्हणायचे, तरुणांमध्ये झोकून देऊन करण्याची तयारी असते आणि याच पायावर आधारित साधना सेवा या अंगाने एक संघटित वळण युवा साधकांमुळे स्वामी कार्याला मिळालं. असेच धडाडीने कार्य करणारे एक ज्येष्ठ आणि उंच साधक म्हणजे अनिरुद्धदादा. स्वामीजी गमतीने त्यांना बच्चा म्हणून संबोधायचे. ते म्हणायचे, बच्चा आल्यापासून आपल्या केंद्राची उंची वाढली असे दादा त्यांच्या अनेक आठवणींपैकी काही आठवणी आता आपल्याबरोबर शेअर करतील.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपण सर्वजण स्वामीजींच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या उत्सवाच्या सांगता समारंभाकडे आता वाटचाल करत आहोत. आज समस्त भक्त विश्व अष्टमीच्या परमपावन दिवशी जगन्मातेचं गुणगान गात आहे. आपल्या दृष्टीने जगन्माता म्हणजे स्वामीजी. ती जगन्माता जिने अष्टमीच्या दिवशी सह्याद्री पर्वतावर विशाल रूप घेऊन जी उभी राहिली आणि भक्तांना जिने प्रेमाचं ज्ञानामृताचं स्तन्य पाजलं, ती जगन्माता स्वामीजींच्या रूपाने आपल्याला लाभली. अशा स्वामीजींचं आपण स्तवन करतो आहोत म्हणजे जणू खरंच एक छोटीशी पणती सूर्याला ओवाळते, जसं माऊलींची आवडती उपमा आहे तसंच आहे. स्वामीजींना उपमा देणं म्हणजे आपण कोणाचीच स्वामीजींना उपमा देऊ शकत नाही. स्वामीजी कसे होते विचारलं तर फक्त अद्भुत असेच काहीसे मोडके तोडके शब्द आपण त्यांच्याविषयी वापरू शकतो. जसं संजयानी भगवद्गीता समता समता त्याचा भाव काय होता तर तच्च संस्कृत्य संस्कृत्य रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामी च्या पुनः पुन्हा. त्याला नुसतं श्रीहरीचं अद्भुत रूप आठवून त्याला आनंदाच्या उकळ्या हृष्यामी च्या पुनः पुन्हा परत परत हर्षाच्या उकळ्या फुटत होत्या. तसंच आपल्याला स्वामीजींचं स्मरण झालं की नुसत्या आनंदाचे लोट आपल्याला आतमध्ये जाणवत असतात. स्वामीजींचं अनेक गुणांनी ते मंडित होते. आता स्मिताजींनी जसा एक विलक्षण दुःखद प्रसंगाचा जो उल्लेख केला आणि त्या दिवशी जसे स्वामीजी एखाद्या पर्वताप्रमाणे अडिग होते तेच एक मोठं ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे की ज्याला क्षमा या विषयावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्रिविध मुख्य आधवे उपद्रवांचे मिळावे वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. असा जो मोठा आध्यात्मिक ताप म्हणजे देहाला दुःख मनाला दुःख आध्यात्मिक आदिदैविक असे त्रिविध ताप सांगितले की कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन ते त्रास देणार असे हे सत्पुरुषांना महात्म्यांना सुद्धा जे त्रास देतच असतात, अंगावर पडत असतात, पण हे ताप आले असताना तो थोडा सुद्धा वाकुडा तसाच स्थिर असा तो महापुरुष राहतो. स्वामीजींच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात जसे त्यांच्या मनावर आघात झाले तसेच त्यांच्या शरीरावरही फार मोठे आघात व्हायला सुरुवात झाली. की तो म्हणजे पहिला आघात जो झाला म्हणजे पॅरालिसिसचा, हा मोठा आघात त्यांच्या शरीरावर झाला. पण एवढा मोठा रोग झाला असताना सुद्धा स्वामीजी कसे होते, शरीराने जरी थोडेसे दुर्बल झाले असले तरीही त्यांची मनोवृत्ती कशी होती तर अभंगच. ते जसे जगाला सांगत होते की आनंदात राहा, हा नुसता काही त्यांनी केलेला वरवरचा उपदेश नव्हता, त्यांनी आचरून दाखवलेला उपदेश होता. त्यांना जो अटॅक आला पॅरालिसिसचा अटॅक, आणि मला ती बातमी थोडीशी उशिरा कळली, कारण मलाही तेव्हा थोडाशा काही किरकोळ आजाराने मी हॉस्पिटलमधले ऍडमिट होतो, त्यामुळे स्वामीजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर मी 6व्या दिवशी त्यांना भेटायला गेलो, कारण 4-5-6 दिवस झाल्यानंतर. आणि त्या वरच्या खोलीत गेल्यानंतर मला असं वाटलं तर काय तिथे वातावरण असेल गंभीर, सगळं सलाईन बिलाईन काय असेल, सगळे लोक काय, म्हणजे कल्पनाच येत नव्हती. पण खोलीत गेल्यावर असं बघितलं की तिथे आनंदाचा बाजार भरलेला होता. मला असं वाटलं आपण केंद्रात आलो की काय सकाळच्या एखाद्या, इतका तो आनंदाचा बाजार. आणि स्वामी तसेच जसे केंद्रात हसतमुख होते तसेच तेव्हा हसत होते अगदी. आणि मला गेल्यावर एकदम म्हणले, ये रे बच्चा आता तुझी तब्येत बरी आहे का, म्हणजे मी काही विचारायच्या आधी तुमच्या तब्येतीचं त्यांनीच मला विचारलं. मी फक्त पुटपुटलं, स्वामी हो बरे, पण तुमचं मला काय झालंय म्हणले. आणि तसेच ते बसून म्हणले, काय थोडस हे झालंय म्हणले. आणि तिने योगिनीताई ताडेला म्हणले, तो म्हण बरं तुझा देव एका पायानं लंगडा बाई, मग तिला तो देव एका पायानं लंगडा ग बाई हे म्हणायला लावलं. आणि मी जो एका विलक्षण ताणामध्ये आलो होते की बापरे स्वामींना पॅरालिसिस, म्हणजे त्यांच्या वेळच्या त्यांनी जे काही त्यांचं वर्तन बघून माझ्या मनावरचा ताण पूर्ण निघून मी जसा केंद्रातनं आनंदात घरी जायचो तसाच आनंदात मी हॉस्पिटलमधनं खाली उतरून आलो. असं झालं की 20-22 दिवसांनी स्वामीजींचा जो भावे हायस्कूलमधला अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता, स्वामीजींनी मोठ्या चिकाटीने त्यांच्या शरीराची झुंज देणं चालू केलं. त्या विकल झालेल्या शरीरावर मात करून त्यांना तिथे त्या कार्यक्रमाला यायचं होतं. आणि त्यांनी झुमामध्ये फिजिओथेरपी सुरू केली. पण हे मात्र निश्चित होतं की स्वामीजींना मात्र आता तिथपर्यंत नेणं हे मात्र थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं थोडासा कठीण भाग होता. त्याच्याकरता सर्व साधकांनी विचार करून गोळे काकांनी त्यांच्या शरीराप्रमाणेच एक भक्कम अशी खुर्ची तयार केली आणि त्या खुर्चीत बसून स्वामीजींना न्यायचं असं तिथे ठरलं. मला तेव्हा स्वतःच्या ताकदीबद्दल आणि असं खूपच असा जरा नको इतका अभिमान होता, हे त्याला काय होतंय. आणि स्वामीजींना उचलण्याकरता माझी निवड झाली. मला वाटलं काय खुर्चीवरनं तर न्यायचंय, पण असं लक्षात आलं नाही की ज्यांना खुर्चीवरनं न्यायचं होतं तो महात्मा विष्णूच होता जणू. कारण खुर्चीवर स्वामीजी बसले आणि उचलल्यानंतर एक सेकंद असं लक्षात आलं की स्वामीजींचं जे व्यायाम आणि कमावलेलं शरीर होते ते होतं, ते स्वामीजींचं विलक्षण असं वजन तेव्हा जाणवलं. आणि एक क्षणात तो आपल्या ताकदीचा अभिमान मला चुरेचूर झाला. आणि मला वाटलं की बापरे ही 4 पावलं का उचलून न्याय तर कसं काय, म्हणजे वाटलं की आपला म्हणजे माझा माझ्या शक्तीवरचा विश्वास एक क्षणात उडून गेला. आणि मनात मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामीजी कृपया हलके व्हा, नाहीतर आम्हाला तुम्हाला घेऊन जाणं शक्य नाही तिथे. आणि काय कोणा सुख स्वामीजींनी पुढे असं झालं की काय झालं ते, पण तिथे स्वामीजींना मात्र कसे बसे आम्ही नेऊ शकलो तिथपर्यंत. अर्थात तिथे गेल्यानंतर स्वामीजी आपल्याला सर्वांना प्रसंग माहिती आहे, स्वामीजी काठी टेकत टेकत तिथे गेले आणि असं वाटलं होतं की हा आता आपण स्वामीजींना घेऊन जातोय. तर हा मुख्य अहंकार सगळ्यांचा नाहीसा झाला आणि फक्त मग एका विलक्षण ओबिडियन्सनी स्वामीजींच्या जवळ तिथे थांबून की जाईपर्यंत फक्त एकदम काही होऊ नये म्हणून त्याच्या पायऱ्यांपर्यंत गेलो. स्वामीजींनी हा जो देहाशी जी झुंज लिहिली होती स्वामीजी पालखीच्या वेळेला सुद्धा स्वामीजी मोठ्या एका विलक्षण सहनशक्तीने ज्ञानेश्वर महाराजांची वाट बघत फर्ग्युसन कॉलेजच्या इथे थांबलेले असायचे. त्यावर्षी काय झालं की पालखीला खूप जवळजवळ 7:30 वाजले आणि त्यांच्या देहाच्या विकलतेनेमुळे मात्र तिथे बसणं खरं कसे काय ते बसले एका विलक्षण आत्म त्यांनी ताकद जमवली होती आणि स्वामीजी तिथे बसून होते. एक पावसाची बारीकशी सर येऊन गेली आणि तेवढ्याच असं दिसलं की ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे एकदम झेंडे दिसायला लागले. आणि हे मात्र बघितल्यानंतर स्वामीजींच्या चेहऱ्यावरचे भाव एक विलक्षण भावुक असे भाव झाले आणि एकदम स्वामीजी कसे एकदम पटकन उठून उभे राहिले, हातात काठी धरली आणि कांचन त्यांनी तेव्हा मोगरा फुलला असं सुरू केलं. स्वामीजींचा चेहरा गदगदून आला आणि विलक्षण भावुकतेने काठी उंचावून स्वामीजींनी हातांनी ज्ञानेश्वर महाराजांना इतकं विलक्षण नमस्कार केला की ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच विसरता येणं अशक्य. असे स्वामीजी जेव्हा दर रविवारी जर महिन्यातनं एकदा असे अध्यात्म धामला प्रवचनाला यायचे. ते प्रवचनाला यायच्या वेळेला मात्र सर्व साधक विश्व तिथे अगदी दाटी वाटीनी इथेच ह्या खालपासून हे सर्व आता कुंड्या इथे ठेवलेले आहेत तिथे साधक विश्व दाटी वाटीने उभं असायचं आणि स्वामीजींना खुर्चीवर घेऊन इथे यायचं. स्वामीजींचं इतकं अनावर प्रेम झालेलं असायचं की ते त्यांना वाटायचं की एकदा ह्याच्याकडे बघू का त्याच्याकडे बघू, त्याने विलक्षण वेगाने ते एकदा इकडे बघायचे आणि एकदा तिकडे बघायचे आणि प्रत्येकाला मोठा आनंदाने हात उंचावून आशीर्वाद देत असायचे. जिन्याच्या इथे गेल्यानंतर मात्र एक एक पाऊल असे चढत असायचे. प्रवचनाला इथे आले इथेच या वास्तूच्या इतक्या अशा विलक्षण आठवणी आपल्याला आहेत आणि असा पाय वर घेतला असं म्हणायचे आणि मग जोशात त्यांचं जे प्रवचन सुरू व्हायचं साधारण 35 मिनिटं ते बोलायचे, पण तेव्हा एकदाही तो पाय किंचित सुद्धा वाकडा तिकडा व्हायचा नाही. स्वामीजींच्या आयुष्यातला शेवटचा सुवर्ण क्षण म्हणजे भूगावच्या साधकाश्रमाची निर्मिती, पण त्याच्या आधीच स्वामीजींनी देह ठेवला. पण जेव्हा तिकडे भूगावच्या इथे आपण सेवेला मात्र एकदा साफसफाई करायला गेलो आणि स्वामीजींना तिथपर्यंत त्या आता हे जे झाड आहे तिथपर्यंत नेऊन ठेवलं, स्वामीजी मोठ्या आनंदाने किरकिऱ्या डोळ्यांनी ते परिसर बघत होते आणि मी तिथे जवळच होतो तर मला म्हटले बच्चा इथे आपण सगळ्यांनी यायचं आणि खूप ध्यान करायचं बरं का, इथे काय पटकन पुण्यातनं उठलो आणि आपण तिथे गेलो असं खूप ध्यान करायचं. आणि खरंच आपण सर्वजण आता ती स्वामींची इच्छा पूर्ण करतोय, वर्षातनं एकदा दोनदा आपण शिबिरात जातोय आणि खूप ध्यान करायचं आपापल्या परीने आणि ध्यान करतोय म्हणजे तेच आपल्याला तिकडनं करून त्यांच्या शक्तीने करून घेतात. स्वामीजींच्या बद्दल किती बोलायचं हे खरंच आपल्याला मोठा प्रश्न पडतो. म्हणून बोलायला लागल्यानंतर आपलं भरा त्यांचं स्तवन कधी संपवायचं हे कळत नाही आपल्याला. घोटविने लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता आत्मस्त्री सांडवीन ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस कडू स्वर्ग स्वर्गवास करीन भोग सांडवीन तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दान लागवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मींचा असो अर्थ निज ठेवा धन्य म्हणवीन येह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला. मला असं वाटतं आपली सर्वांची अशीच भावना आहे की स्वामीजींना बघितलं आपलं जीवनात मोठं भाग्य आहे की आम्ही स्वामीजींना बघितलं. आज या दिवशी आपण स्वामीजींना मनापासून प्रार्थना करूया की तुम्हाला जशी साधनं आमच्याकडनं करून घ्यायची आहे तशी आपण आमच्याकडनं करून घ्या. हरि ओम तत्सत.
इतक्या जवळून प्रत्यक्ष स्वामीजींची अगदी शेवटपर्यंत सेवा करायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट अनिरुद्धदादांना मिळाली. आपली मुलगी कुठल्या स्वामीजींकडे जाते म्हणून खरं तर केंद्रात बघायला आलेले तिचे आई वडील स्वामीजींना बघून इथेच स्थिर झाले. स्वामीजींचा अगदी निजनिकट स्वामीजींच्या अगदी निजनिकट जाण्याचं भाग्य ज्या उभयतांना मिळालं ते म्हणजे पोफळे काका आणि काकू. स्वामीजींना भगिनी वर्गाविषयी अतिशय कळवळा होता. सरलाताईंची अघोषित साथ त्यांना अगदी शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीत मिळाली. त्यामुळेच स्वामीजी भगिनी वर्गासाठी परमार्थ मार्ग खुला करू शकले. पोफळे काकूंनाही स्वामीजी आणि सरलाताईंचं असंच प्रेम मिळालं. स्वामीजींना एवढं पॅरलिसिस सारखं दुखणं झाल्यानंतरही ते पोफळे काकूंना म्हणाले होते की मी तुझ्या हातची भाजी भाकरी खायला येणार आहे. हा अशा कितीतरी सुखद आठवणी पोफळे काकूंनी आपल्यासाठी लिहिल्या आहेत. पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची कन्या सद्भक्त डॉक्टर सौ प्रिया धर्माधिकारी आता आपल्याला त्यांचं हृदगत वाचून दाखवेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती माझा आजी फळासी आली. परमानंदू आज मानसी भेटी झाली या संतांसी. निर्धनासी धनलाभू झाला जैसा अचेतनी प्राणू प्रगटला. वत्स बिघडली या धेनू भेटली जैसी कुरंगिणी पाडसा मीनली. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले संत भेटता भवदुःख फिटले. ज्ञानोबांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे सर्व साधकांची माऊली वत्साची धेनू पाडसांची कुरंगिणी म्हणजेच परम पूजनीय सद्गुरु स्वामी माधवनाथ. पूर्वजन्मींची चांगली कर्म फळाला आली आणि स्वामींचा अमृतमय निकट सहवास लाभला. खरोखर स्वामी आपले कोण होते हे शब्दात सांगणं कठीणच. माता पिता बंधू सखा हे सर्व तर ते होतेच, पण त्याही पलीकडे एक हळुवार कोमल भावस्पर्शी असं नातं स्वामींचं साधक विश्वातल्या प्रत्येकाशी होतं. आणि म्हणूनच स्वामींच्या आठवणी सांगताना त्यांचे अलौकिक गुण आणि तेजपुंज रूप आठवताना रेशीम लढही उलगडताना हळवी सय मम जागी झाली भूतकाळचो आठवताना नेत्री अश्रुसर गालावर ओघळली असंच आपलं प्रत्येक साधकाचं होऊन जातं. स्वामींच्याकडे येण्याआधी ऐहिक दृष्ट्या समृद्ध असं जीवन आम्ही जगत होतो. श्री दत्तगुरूंबद्दल मनात विशेष भाव होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप कोणत्याही प्रसंगात तोंडी असायचा. वडिलांकडूनच हा भाविक आणि सात्विक पिंड आला असावा. पण तरीही त्रिलोकातही न मिळणार भक्ती प्रेमाचं ज्ञानाचं आणि बोधाचं दान करणारे सद्गुरू असतात हे माझ्या गावीही नव्हतं. 1986 सालच्या गुरुपौर्णिमेला स्वामीजींच्या प्रथम दर्शनाचा योग आला होता. आम्ही टिळक स्मारक मंदिरात एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. मध्यंतरात कंटाळा घालवायला आणि पाणी प्यायच्या निमित्ताने आम्ही खाली आलो. खालच्या हॉलमध्ये स्टेजवर परम पूजनीय स्वामीजी व सौ सरलातही बसलेले होते आणि सर्व साधक ओळीनी नमस्कार करत होते. आम्ही त्या रांगेत जाऊन उभे राहिलो. रांगेतल्याच एका मागच्या व्यक्तीला विचारलं की हे कोण स्वामीजी आहेत. त्या व्यक्तीने आमच्याकडे खूपच आश्चर्याने पाहिलं आणि स्वामी माधवनाथ असं स्वामीजींचं नाव सांगितलं. आमचा नंबर येताच आम्ही नमस्कार केला आणि मिळालेला पेढा घेऊन घाई घाईने उरलेला गाण्याचा कार्यक्रम ऐकायला वर पळालो. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश असा स्वामींच्या प्रेममय साम्राज्यात प्रवेश करण्याचा आमचा योग अजून आला नव्हता हेच खरं. पुढच्या 1-2 वर्षातच प्रिया माझी मुलगी सारखी केंद्रात जाते असं सांगून जायची. 11वी 12वीची महत्वाची वर्ष या मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष लागत नाही की काय. कुठलं हे केंद्र कोण हे स्वामी असे प्रश्न मला सतावू लागले. म्हणून मी सासूबाईंबरोबर स्वामींकडे जायचं ठरवलं. त्या स्वामीजींच्या अनुग्रहित होत्या. जाताना अगदी काय काय बोलायचं ते तावातावाने ठरवून आले होते. ते गुरु पौर्णिमेचे दिवस होते. केंद्रात पूजा चालू होत्या. हॉलमध्ये पाऊल टाकलं आणि काय आश्चर्य, मला काय काय बोलायचं होतं ते सगळं मी विसरूनच गेले. हॉलमध्ये फुलं आणि उदबत्तीचा मंद सुगंध दरवळला होता. स्वामीजींची खांद्यावर उपरणं घेतलेली, पीतांबर नेसलेली अत्यंत तेजस्वी आणि हसतमुख मूर्ती पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मन अगदी पवित्र विचारांनी भरून आलं. प्रियाविषयी एक शब्दही मी स्वामीजींशी बोलू शकले नाही. बाहेर पडत असलेल्या रिमझिम पावसात औदुंबर वृक्ष डोलत होता. त्यापुढे बसलेले स्वामीजी जणू काही दत्तगुरूच माझ्यावर त्यांच्या प्रेमळ नजरेतून वात्सल्याची बरसात करत होते. त्या नजरेतून पित्याची प्रेमळ दृष्टी आणि आश्वासक आधार मला दिसला आणि मी त्याच क्षणी स्वामींची होऊन गेले. पुढे माझा प्रियाच्या बाबांचा अनुग्रह झाला आणि सगळं घरच स्वामीमय केव्हा होऊन गेलं कळलंच नाही. त्यांचा प्रेमवर्षाव चालू होता आणि त्यात आम्ही चिंब भिजून गेलो. स्वामीजींच्या आठवणी म्हणजे पारिजातकाच्या परिमलाप्रमाणे सुंदर, सात्विक आणि अमृतमय असे क्षण. 1994 सालची एक आठवण. हे खूप आजारी झाले आणि 6 दिवस जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांना घरी आणल्यावर दुसऱ्याच दिवशी सौ ललिताताई नाडकर्णी त्यांचा व्यायामाचा पट्टा घेऊन हजर झाल्या. त्या परमपूजनीय स्वामीजींवर फिजिओथेरपीचे उपचार करत असत. या कशा बरं आपल्याकडे न बोलवता व्यायाम करून घ्यायला आल्या, अशा संभ्रमात असतानाच त्यांनी एकीकडे ह्यांच्याकडून सहजपणे व्यायाम करवून घेतला. नंतरही त्या 3-4 वेळा आमच्याकडे त्यांच्यासाठी येत होत्या. त्यांना आम्ही त्यांची फी विचारली, त्यांनी फी तर घेतली नाही पण म्हणाल्या, तुमच्याकडे येण्याची स्वामीजींची आज्ञा मला झाली हे मी माझं भाग्य समजते. त्यांनाच असं वाटलं तर आमची काळजी घेणाऱ्या स्वामींबद्दल आम्हाला काय बरं वाटायला हवं. स्वामीजींचं केवढं हे आभाळ, एवढं प्रेम, केवढी ही आपुलकी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, हेच खरं. याच आजारानंतर बरं वाटल्यावर प्रथम स्वामीजींकडे जाऊन त्यांना नमस्कार करून मग कामावर जायला सुरुवात करावी असं ठरलं. त्याप्रमाणे फोन करून एक दिवस सकाळी 9 वाजता माया अपार्टमेंटमध्ये आलो. स्वामींना पाहिल्यावर मला खूपच रडू यायला लागलं. पूजनीय मातोश्री मागून म्हणत होत्या, आता त्यांना बरं वाटतंय ना, मग कशाला रडतेस. लगेच स्वामी म्हणाले, अगं मला पाहिल्यावर तिचं दुःख आणि मनावरचा ताण हलका होतोय आणि माझ्या डोक्यावर हलकेच थोपटत राहिले. ह्यापेक्षा आपल्या आईच्या तरी काय वेगळ्या भावना असतात. स्वामींच्या आशीर्वादाचा स्पर्श म्हणजे आश्वासक स्थिरतेचा प्रत्यय. या प्रत्ययाने सारं जीवन व्यापून टाकलंय. हा आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव आहे. स्वामींच्या सर्व स्मृतींमध्ये मातोश्री सरलातेंचाही मोलाचा सहभाग आहेच. शांत तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे असणारी त्यांची प्रसन्न मुद्रा, त्यांचे प्रेमळ आशीर्वाद आजही आपल्यावर बरसत आहेत. प्रत्येक भेटीत स्वामीजी अगदी कौतुकाने सांगत असत, सरलाताई सरदार घराण्यातले आहेत, त्यांना घोड्यावर बसता येतं बरं का. त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, विश्वास हे आपल्या साऱ्यांनाच आदर्श वाटावं असंच होतं. आम्हाला महिन्याच्या पहिल्या मंगळवारी स्वामीजी बोलवत असत. म्हणायचे, आनंदात आहात ना, जीवन हे आनंदासाठी आहे, आनंदात राहायचं. माझ्याकडे पाहून म्हणत असत, तुझी सगळी काळजी माझ्या डोक्यावर टाक बरं आणि अगदी आनंदात राहा. खरोखरच माझ्यासारख्या अतिसामान्य साधिकेच्या आयुष्यावर स्वामींच्या सात्विक प्रेमाचं, कोजागिरीचं चांदणं शीतलतेने बरसलं आहे. स्वामीजींनी दिलेलं प्रेम, आधार याचाच वारसा आम्हाला पदोपदी स्वामी मकरंदनाथांकडून मिळतो. प्रत्येक गोष्टीकडे परमार्थाच्या दृष्टिकोनातून बघण्याची नवी दृष्टी आम्हाला स्वामी मकरंदनाथांकडून मिळते. स्वामी मकरंदनाथांची प्रवचनं, सत्संग, नाम ध्यान या मैफिलीत आम्ही नित्य रंगतो आहोत. त्यांच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजतो आहोत. त्यांनी दिलेल्या आधारातच आमचा प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो. मी अतिशय काळजीत असते तेव्हा अचानकच स्वामी मकरंदनाथांचा फोन येतो. त्यांचा आश्वासक आवाज नुसता ऐकला तरी मनावरचं सावट दूर होतं. खूप खूप बरं वाटतं. नकळत मनातील दुःख त्यांना सांगितलं जातं. त्यांचे चार शब्द ऐकले की मन तिच्यासारखं हलकं होऊन जातं. आयुष्यात गाडी, बंगला, संपत्ती, कीर्ती, यश, अपत्य हे सगळं मिळाल्यावरही पूर्णत्व येण्यासाठी अजून काहीतरी असावं लागतं आणि ते काय हे स्वामींकडे यायला लागल्यावरच आम्हाला कळलं. परमपूजनीय माधवनाथांनी शेवटच्या 5-6 भेटीत मला विचारलं होतं, तुला काय हवंय ते मागून घे. मला कळलंच नाही काय मागावं ते. त्यांच्या समोर गेलं की शब्द मुके होऊन जात असत. आता विचार करता असं वाटतं मागावं असं काही स्वामींनी ठेवलंच नाही, ते देत गेले. त्यांनी आपल्याला बोधाचं अमृत दिलं आहे. आनंद आपल्या आत आहे. आपण स्वतःच आनंद रूप आहोत. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मातो तूची जाण. या बोधाच्या प्रकाशात अहम आत्मा हे कधीच न विसरता आपण वाटचाल केली तरच त्यांच्या ऋणातून अंशतः तरी उतराई होता येईल. नाहीतर काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा हेच खरं. परमपूजनीय स्वामीजींनी सांगितलेली त्यांना आवडणारी नामध्यानाची साधना शेवटपर्यंत माझ्या हातून घडावी या विचारातच संत तुकाराम महाराजांच्या प्रार्थनेनी या मनोगताचा शेवट करते. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पारी नज, तरी सहा जीव सुख पावे माझा, वरदे केशी राजा कळो आले. आस भय चिंता काम क्रोध लोभ, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे हे एक हेची आहे आता, नाम मुखी संता संग देई. तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. हरिओम तत्सत.
पोफळे काकूंच्या या भावस्पर्शी मनोगतानंतर आता आपण अभंगाकडे वळणार आहोत. स्वामीजींनी आपल्या सर्वांच्या हृदयावर अधिराज्य केलं. अतिशय सहजच आपल्याला त्यांचे वेध लागले. त्यांचा छंदच जणू आपला जीवानी घेतला. ते होते तेव्हाही आणि आजही अगदी आपल्या जवळच आहेत असं वाटतं. माधव अमर अमर जाहले हा स्वामीजींनीच शब्दबद्ध केलेला अभंग आता आपण सद्भक्त सौ गौरी सरदेसाई हिच्या गोड आवाजात ऐकणार आहोत.
अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले. गीते सीते सेवुनी अमृत ज्ञान देवी ही हृदय साथवित तल्लीन होऊनी नाचत नाचत तल्लीन होऊनी नाचत नाचत आत्मस्थित जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले. श्रीरामाचे नाम घेऊनी जन्म राहिला सफल होऊनी सफल होऊनी कृतार्थता अंगी बाणगुनी कृतार्थता अंगी बाणगुनी धन्य धन्य चाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले संगे घेऊनी भक्त जनाना माधव करितो कालक्रमणा मुदित मनानी शिकवितो जना मुदित मनानी शिकवितो जना विश्वात्मक जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले गुरु कृपेने पूर्ण जाहला माधव नामी नित्य रंगला गुरु कृपेने पूर्ण जाहला माधव नामी नित्य रंगला वरुणी पूर्णता मुक्त जाहला वरुणी पूर्णता मुक्त जाहला पराशांति ते वरिले अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले माधव अमर अमर जाहले
या अतिशय सुश्राव्य आणि अर्थपूर्ण अभंगानंतर आपण स्वामीजी ज्यांना संत म्हणायचे असे सद्भक्त नाना स्वामीजींच्या एका शब्दाखातर त्यांनी भुगावला कायमचं जाऊन राहणं पसंत केलं. नानीचीही त्यांना पूर्ण साथ होती. शरणागती म्हणजे यापेक्षा वेगळी काय असते बरं. सैनिक बॉर्डरवर उभं राहून देशाचं रक्षण करतात म्हणून आपण निर्धास्तपणे जगतो. तसंच काही नानांचं भुगावच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं. नाना आणि कोगजे काका भुगावच्या साधकाश्रमाची रात्रंदिवस देखभाल करतात. आपल्याला फक्त शिबिराच्या वेळेसही सेवामूर्ती दिसते पण पडद्यामागे वर्षभर ते अखंड काम करत असतात आणि भुगावची शिबिरं बिनधोक पार पडतात अशा आपल्या नानांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 1 ऑक्टोबर 1917 प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्या सर्वांवर कृपा करण्यासाठी प्रेमावतार धारण केला तो हा दिवस. या शुभ घटनेला आणखी 3 दिवसांनी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. गेले वर्षभर आपण पूजनीय स्वामीजींचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि इतर अनेक साधकांनी आपल्याला स्वामीजींचं जीवन उलगडून दाखवलं. आपल्या परमभाग्याने आपल्याला हा लाभ झालेला आहे. याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे किंवा संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय या समर्थ वचनांचा वस्तुपाठ म्हणजे स्वामीजींचं जीवन. असं कृतार्थ जीवन स्वतः जगून इतर अनेक मुमुक्षांनाही हा मार्ग दाखवावा इतकंच नाही तर त्यांना तो सोपा करून द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. किंबहुना दिवस राती पुढीलांची सुख उन्नती अनेक अनेक स्वार्थी प्रवेश जे दुसऱ्यांचं सुख दुसऱ्यांची उन्नती हाच स्वामीजींचा स्वार्थ आणि याच्या मोबदल्यात कशाचीही अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. अर्जुना तुझे हित आघावे जवजवळ तुझं फावे तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. अर्थात हित म्हणजे आत्महित. हित ते करावे देवाचे चिंतन. इतर अहित गोष्टींचा लाभ याला हित मानायला संत तयारच नाहीत. स्वामीजी अनेकदा सांगत असत की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ कोणालाही याच जन्मात प्राप्त करणे शक्य आहे. धर्माच्या पायावर अर्थ आणि काम असावेत आणि या सर्वांचा मोहरा मोक्ष प्राप्तीकडे असावा इतकंच. त्यांनी स्वतः याचाच पाठपुरावा आयुष्यभर केला. अनेक तपांच्या साधनेने आणि चिंतनाने सिद्ध झालेलं पारमार्थिक विरारधन त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या जिज्ञासू साधक श्रोत्यांच्या अंतःकरणात ठसवण्याचा उपक्रम न कंटाळता न थकता केला. योग्य आहार विहार आणि भरपूर व्यायामाने कमावलेली उत्तम शरीर प्रकृती त्यांनी पूर्णपणे याच कार्यासाठी वापरली. मोडोनिया वाटा दुर्गम दुस्तर केला राजभार चाले ऐसा संतांनी हा साधनेचा राजमार्ग आखून ठेवला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आपल्याला फक्त चालायचं आहे. येण्याचे पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. संतांच्या सांगण्यानुसार साधना करणाऱ्याला याच जन्मात आत्मदर्शन होईल. हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं स्वामी सांगायचे. साधकाने कदापिही चिन्ह उदास राहू नये असं ते म्हणत. एका साधिकेला अनेक घरगुती अडचणींमुळे अशी खिन्नता आली होती. तिला स्वामीजींकडे जाऊन त्यांच्याशी बोलणंही शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनीच तिला एक चिठ्ठी पाठवली. त्यात खरोखरच त्यांनी असं लिहिलं होतं, आनंदाचे दिवस आले आहेत, प्रकृतीला जप, सद्गुरू असताना काळजी कसली, परमेश्वर तुझा पाठीराखा आहे, स्वामीही आहेतच, तुझी सर्व साधना मीच करीन, आणि खाली सही केली होती, तुझे स्वामी. आपल्या सर्वांना त्यांनी आपलं म्हटलं आहे, आपली काळजी त्यांना सदैव आहेच आहे. फेब्रुवारी 78 मध्ये माझा विवाह झाला. पुढच्याच महिन्यात रामनवमी होती. घरच्या आमच्या घरच्या प्रथेप्रमाणे नूतन दाम्पत्याने रामनवमीला आमच्या जुन्नर इथल्या राम मंदिरात पूजा करणं आवश्यक होतं. स्वामीजींच्या घरी भागेश्वर निवासमध्ये देखील रामनवमीला स्वामीजी श्री रामविजय ग्रंथातील जन्माचा अध्याय वाचत असत. तो वाचत असताना ते स्वतः भावातून स्थितीत असत. हा सोहळा सोडून जाण्याचं आमच्या जीवावरच येत होतं, पण जाणं भागही होतं. जाण्यापूर्वी आम्ही दोघंही ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये गेलो. स्वामीजी एकटेच त्यांच्या खुर्चीत बसले होते. आम्ही नमस्कार करून खुर्चीच्या दोन्ही बाजूला बसलो. आम्ही केव्हा जाणार, परत कधी येणार सगळं त्यांनी विचारून घेतलं. मग थोडा वेळ शांत बसून अतीव प्रेमाने प्रसन्नपणे आमच्याकडे पाहत होते. ती नजर विसरणं केवळ अशक्य आहे. आमच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळताच त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघांनाही जवळ ओढून घेतलं. त्यांच्या मांडीवर आमचे मस्तकं त्यांनी धरून ठेवली. प्रेमाने आमच्या डोक्यावर सोपटत म्हणाले, वेडी मुलं आहात तुम्ही, 4 दिवस तर जायचं आहे ना, जाऊन या आणि रामरायाला माझा नमस्कार सांगा. इतकं प्रेम स्वामीजींशिवाय कोण करणार. याच जुन्नरच्या राम मंदिराच्या शताब्दी महोत्सवासाठी 1984 मध्ये स्वामीजी अनेक साधकांना घेऊन जुन्नरला आले. पाद्यपूजा सत्संग प्रवचन असा दिवसभर आनंदाचा कल्लोळ करून त्यांनी जुन्नरकरांना तृप्त केलं. त्या पाद्यपूजेच्या वेळी पलंगावर अंथरण्यासाठी एक चादर त्यांना दिली होती. पुढे तो सप्ताह संपल्यावर आम्ही पुण्याला आलो. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी स्वामीजींकडे गेलो. त्याच दिवशी नेमकी ती चादर त्यांच्या पलंगावर घातली होती. बोलता बोलता मोठ्या प्रेमाने त्या चादरीवर हात फिरवीत स्वामीजी म्हणाले, छान आहे ना चादर, माझ्या नानांनी दिली आहे, असं म्हणाले. पुढे त्यांचा तो दिव्य स्पर्श त्या चादरीप्रमाणे माझ्याच सर्वांगाला होतोय असं मला नेहमी वाटत राहत आहे. एका छोट्याशा वस्तूचं इतकं कौतुक झालेलं पाहून प्रभूंनी शबरीची बोरं किंवा सुदाम्याचं मुठभर पोहे कसे स्वीकारले असतील हे सहजच लक्षात येतं. स्वामीजींच्या प्रवचनात ऐकलेल्या 2 ओळी अंतःकरणात पक्क्या बसल्यात. ते म्हणत, प्रेमे प्रेम दुणावे द्वेषाने अधिक वाढतो द्वेष, प्रेमे पावन केले द्वेषाने ओस पाडले देश. प्रेम हे व्यवहारामध्ये वंगण आहे असं ते म्हणत असत. सुमारे 40 वर्षांपूर्वी स्वामीजींनी 2 प्रार्थना गद्य स्वरूपात लिहिल्या होत्या, एक ईश प्रार्थना आणि एक ज्ञानेश्वर प्रार्थना. मंगळवारच्या त्यांच्या प्रवचनानंतर आलटून पालटून त्यांचं वाचन होत असे. ज्ञानेश्वर प्रार्थनेमध्ये त्यांनी असं म्हटलंय, माऊली तुझ्या पायांशी या बाळाचं एकच मागणं आहे, मला तुझं ते ज्ञान नको, योग नको, याग नको, मला हवं आहे ते फक्त तुझं प्रेम. ते प्रेम मला द्या, तुमच्या प्रेमरंगात मला रंगून जाऊ द्या. दगडापेक्षाही कठोर बनलेल्या या माझ्या अंतःकरणात दयेचा पाझर फुटू द्या, प्रेमाचं कारंज उडू द्या. अर्थातच माऊलींनी आपल्या या प्रिय भक्ताची इच्छा पूर्ण केली. सर्व विश्वाला पुरून उरेल इतकं प्रेम स्वामींच्या अंतःकरणात भरून राहिलं. त्याच प्रेमवर्षावात आपण सर्व तृप्त होत आहोत. दैवी संपत्तीचं वर्णन करताना माऊलींनी एक ओवी लिहिली आहे, निम्न भरिली या विणे पाणी ढळोची नेणे, तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरे पा. साधकांच्या मनातील निराशा, खिन्नता, उणेपणा आपल्या आश्वासक शब्दांनी स्वामीजी दूर करीत असत. सत्यसाई निलयम इथे दर सोमवारी सायंकाळी 5:30 ते 6:15 स्वामीजींचा दालबदावर प्रवचन असे. साधक लक्षण समाज चालू होता. सुषमचं ऑफिस 6 वाजेपर्यंत असे. प्रवचनासाठी अगदी शेवटी शेवटी ती येऊ शकत असे. एकदा प्रवचन झाल्यावर सर्वांचे नमस्कार स्वीकारित स्वामीजी खाली उतरले. समोर नुकत्याच आलेल्या सुषमला पाहून त्यांनी विचारलं, काय गं ऐकलंस का प्रवचन? तिने सांगितलं, स्वामीजी शेवटची 4 वाक्यच ऐकली. त्यावर स्वामीजी म्हणाले, ऐकलीस ना, त्या 4 वाक्यांमध्येच साऱ्या दासबोधाचं सार आलंय, हे लक्षात ठेव. घरी आल्यावर तिने 4 वाक्य आठवून लिहून ठेवली. ती अशी, साधकाने पक्कं लक्षात ठेवावं की मी कोणीही नाही, मला काहीही नको, माझा नित्य वास त्या परमेश्वरामध्येच आहे आणि सर्वांची सेवा करण्यासाठी माझा जन्म आहे. पुढच्या सोमवारी ती प्रवचन संपतानाच पोहोचली. स्वामीजींचं लक्ष होतच. त्यांनी विचारलं, आज किती ऐकायला मिळालं प्रवचन? तिने सांगितलं की आज इथे पोहोचले आणि ओम तत्सत एवढंच ऐकायला मिळालं. स्वामीजी पटकन म्हणाले, झालं तर ओम तत्सत हे तर सगळ्या परमार्थाचं सार आहे. नकारात्मक विचारांच्या नादी न लागता सकारात्मक विचार करावा असं ते नेहमी सांगत. विपरीत भावने प्रतिपक्ष भावना. पण याचा अर्थ आपण नित्य साधनेत अळमटळम करून नुसत्या पॉझिटिव्ह विचाराने काही साधल असं नाही, हे देखील त्या लक्षात आणून द्यायचे. नित्य साधनेमध्ये श्रवणाला अत्यंत महत्व आहे. श्रवणासह साधना करणारा साधक आणि श्रवणाशिवाय साधना करणारा साधक यांच्यात पुढे पुढे जमीन आसमाना इतकं अंतर पडतं असं ते म्हणायचे. चिरंजीव माधवी 3री मध्ये असताना तिच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी मी तिचा अभ्यास घेत घरी बसलो होतो, त्यामुळे केंद्रात संध्याकाळी गेलो नाही. सौ सुषमला दुसऱ्या दिवशी स्वामींनी विचारलं, काल नाना दिसला नाही? तिने सांगितलं की माधवीचा अभ्यास घेत होते. त्या दिवशी संध्याकाळी केंद्रानंतर मी नमस्कार केला. प्रसाद देता देता मला म्हणाले, ते वसिष्ठ विश्वामित्र काय मुलांचा अभ्यास घेत घरी बसल्याचे का काय? रोज केंद्रात यायला नको. केंद्राच्या साधनेच्या आड कोणतीही गोष्ट येऊ न देण्याची काळजी साधकाने घेतलीच पाहिजे. स्वामी जर स्वतः कोणत्याही परिस्थितीत वेळेवर केंद्रात हजर असतात तर तुम्हाला काय अडचण आहे? त्या काळात आजच्याप्रमाणे प्रत्येकाकडे वाहनं नव्हती. चालत किंवा बसने स्वामीजींच्या प्रवचनाला सारे येत असत. खूप पाऊस असला किंवा थंडी असली तर उपस्थित श्रोत्यांचं स्वामीजी कौतुकही करीत, एवढ्या पावसात तुम्ही सारे श्रवणाला आलात हे तुमचं परमभाग्य आहे, हेच खरं जीवन आहे. एकदा प्रवचनातच असं म्हणाले की समजा असं प्रवचन चालू असताना भूकंप झाला तरी पंचायत काय आहे, आपण जिथं जाऊ तिथे ज्ञानेश्वरी सुरू करू. एकदा मी त्यांना म्हटलं की स्वामीजी माझी साधनेत काहीच प्रगती होत नाही असं वाटतंय, त्यावर ते म्हणाले, अरे प्रगती वगैरे काही नाही, परमार्थात गतीच नाहीये, इथे फक्त स्थिती आहे, आपण आत्मस्वरूप आहोत हीच ती स्थिती. स्वरूपानुसंधानाच्या या अर्थात परमार्थाच्या पायावरच व्यक्तीचं, समाजाचं आणि राष्ट्राचंही जीवन उभं असावं हेच त्यांचं पक्क मत होतं. चांगला माणूस, चांगला साधक निर्माण होण्यासाठी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनोबोध, हरिपाठ असे ग्रंथ प्रमाण मानून त्यात सांगितलेला परमार्थ आपल्या आचरणात आणावा. परमार्थ म्हणजे शांती, दया, प्रेम, क्षमा, सहनशीलता, एकमेकांबद्दल आदरभाव, दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होणे, ध्यान नामासारख्या अंतरंग साधनेचा मार्ग चोखाळणे. थोडक्यात परमार्थ म्हणजे पारमार्थिक गुण अंगी बांधवणे. परमार्थ हा करायचा नसून आपण परमार्थी व्हायचं आहे असं ते सांगत असत. स्वामीजींनी सद्गुरूंची सेवा म्हणून उभं केलेलं हे भव्य ईश्वरी कार्य स्वामी मकरंदनाथ अत्यंत त्यागपूर्ण आणि शिस्तबद्ध रीतीने पुढे नेत आहेत. त्यांच्या चरणांशी राहून आपणही आपल्या जीवनाची एक समिधा त्या ज्ञानयज्ञात समर्पित करावी असा भाव आपल्या सर्वांच्याच मनात आज आहे. त्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्याच एका अभंगाच्या आधारे श्री स्वामीजींच्या चरणाशी एक प्रार्थना करूया. महाराज या अभंगात म्हणतात, किती विवंचना करीत असे जीवी, मन धावडवी दाही दिशा, कोण्या एका भावे तुम्ही अंगीकार करावा विचार याच साठी, इतर ते आता लाभ तुच्छ झाले, अनुभवा आले गुणागुण, तुका म्हणे लागो अखंड समाधी, जावे प्रेमबोधी बुडोनिया, जावे प्रेमबोधी बुडोनिया. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथ अर्पणमस्त.
हृदयाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणी नानांनी आज आपल्यासाठी खुल्या केल्या. त्यांच्याबरोबर आपणही त्यांच्या आठवणींमध्ये रमलो. स्वामीजींच्या गुणांमधले काही अंशी जरी गुण आपल्यात उतरवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे यासाठीच खरं तर ही धडपड आहे. त्यांच्या आठवणींमध्ये आपण जितके रमून राहू तेवढी आपली चित्तशुद्धी होईल असं वाटतं. स्वामीजी म्हणजे कैवल्याचा पुतळा उतरला भूतळा, साधकांचा जिव्हाळा माधव माझा. पांढरा शुभ्र सदरा आणि पांढरे शुभ्र धोतर घातलेले स्वामीजी त्यांच्या चिमुकल्या डोळ्यातून आपल्या सर्वांना त्यांच्याकडे खुणावता आहेत. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या असंच सांगता आहेत. स्वामीजी आम्हाला सर्वांना हा जो तुम्ही मार्ग खुला करून दिलेला आहे ना, त्या मार्गाने आम्ही पांथस्थ झालेलोच आहोत. फक्त त्याला संवेग घेण्यासाठी तुम्हीच आम्हा सर्वांना शक्ती पुरवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हरिओम. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या आरतीने होणार आहे. सौ सद्भक्त सौ प्रतिभाताई कर्जतकर आता स्वामीजींची आरती करतील. विलास काका ही आरती म्हणतील. त्यांच्या समवेतच आपण सहभागी होऊया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. ती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी, पारे ही अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आग जाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण दाविसी अर्धा, माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदन, अखंड चांदने चकोर चिद्दा, आरती माधवनाथा, आरती माधव दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई खेली तो माधा आरती माधव न था, आरती माधव न था। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। येत्या शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळात गणेशपुरम येथे दसऱ्यानिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे। आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण। यात सकाळी साधारण 50 मिनिटं ध्यान आणि ध्यान